हसत जगावं, लेखक दादाराम साळुंखे, वाचक विद्या पाटील। प्रकरण विसावे, माधुर्य मैत्रीचे। मैत्री ही सावली देणाऱ्या, गारवा देणाऱ्या झाडासारखी असते, पण सर्वांच्याच नशिबात असे मित्र मिळतातच असे नाही। जीवनाच्या वाटेवर हजारो माणसं आपल्याला भेटतील, पण त्यांच्याबरोबर आपली मैत्री झालेलीच आहे असे सांगता येणार नाही। आपल्याला हजारो मित्र असतात, पण त्यात एकही खरा मित्र असू नये हे आपले दुर्दैव असते। काही मित्र स्वार्थी असतात, कामापुरते जवळ येतात आणि काम होताच मध्येच सोडून जातात। अतिशय गरीब परंतु मेहनती प्रामाणिक असणाऱ्या मित्राला मी घराचा प्लॅन दाखविला। प्लंबर म्हणून काम करणारा हा मित्र काम मिळावे म्हणून सतत घरी यायचा। एके दिवशी घरातल्या अनंत अडचणी सांगून तो अक्षरशः रडू लागला। त्याला समजावत घराचे काम देऊन अजून दोन तीन घरांचे काम देण्याचे आश्वासन दिले। साध्या प्लंबरला घराचे सर्व बांधकाम करण्यास देणे अतिशय धाडसाचे होते, परंतु मित्र प्रेमासाठी मी ते धाडस केले। घराच्या बांधकामाला सुरुवात झाली। बांधकाम स्लॅबपर्यंत आले आणि मित्राने रंग दाखविण्यास सुरुवात केली। तरीही त्याच्यावर विश्वास ठेवून अनंत अडचणी सहन करून त्याला पैसे पुरवत राहिलो। घराच्या शेवटच्या टप्प्यात त्याने प्रचंड त्रास दिला। तो त्रास इतका होता की अक्षरशः मलाच उठून कामगार शोधून आणावे लागत होते। एवढेच नव्हे तर रात्री दोन दोन वाजेपर्यंत जागून कामगारांना मदत करत होतो। कधी कधी या मित्र महाशयांना शोधण्यास दिवस जात होता। घराचा शेवटचा टप्पा अक्षरशः कसा तरी कामगारांशी गोड बोलून पूर्ण केला आणि या मित्र महाशयांना सलाम केला। या सर्व गोष्टींनी मला प्रचंड मानसिक त्रास झाला। ज्या मित्राला गरिबीतून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, त्याला बांधकाम क्षेत्रात आणून उपजीविकेचे साधन देण्याचा प्रयत्न केला, त्यानेच असा घात केल्यावर मनाला खूप वेदना झाल्या। पण आजही त्याचा फोन आला तरी या सर्व गोष्टींचा उल्लेख मी कधीही त्याच्याजवळ केला नाही। खरा मित्र कधी फायद्या तोट्याच्या गोष्टीविषयी बोलत नाही, तो बोलत राहतो फक्त सुखदुःखाविषयी आणि आपल्या माणसांविषयी। समाजातील विविध माणसांची ओळख पटकन होते, परंतु मित्र जोडण्यास अनेक वर्ष लागतात। ज्याप्रमाणे परमेश्वराला प्रसन्न करून घेण्यासाठी दररोज प्रसन्न मनाने त्याची पूजा करावी लागते, त्याप्रमाणे मैत्री टिकविण्यासाठीही अखंड पूजा करावी लागते। प्राणी संग्रहालयात चित्ता आणि हरिण एकमेकांचे मित्र बनत असतील। बेवारस अवस्थेत सापडलेल्या माकडाच्या पिल्ल्याला कुत्री दूध पाजत असेल तर माणूस माणसाशी निखळ मैत्री का करू शकत नाही? खूप श्रीमंत असणारा माझा मित्र ज्याच्यामुळे मी अनेक गोष्टी पाहू शकलो, त्याचं आयुष्य नेहमी उजळत राहो, त्याला जीवनात कधीही दुःखाचा स्पर्श होऊ नये अशी नेहमी परमेश्वराजवळ प्रार्थना करत आलो। व्यवसायाच्या निमित्ताने अनेक माणसे नेहमी त्याच्या अवतीभोवती असतात, त्यातूनच काहीतरी गैरसमज त्याच्या मनात झाला असावा। मनातून तो माझ्यावर नाराज असे। त्याच्या मनातला गैरसमज विविध प्रकारे काढण्याचा प्रयत्न केला, परंतु तो निघू शकला नाही। उलट तो मला अनेक कार्यक्रमांना बोलावून इतर मित्रांच्याकडे मला ऐकू जातील अशा आवाजात गप्पा मारून मला डिवसण्याचा प्रयत्न करू लागला आहे। बिचाराने मला कधीही समजून घेतले नाही। पैसा, संपत्ती, हेवे दावे, द्वेष याच्या पलीकडे मी कधीच गेलो आहे हे त्याला समजत नव्हते, हे त्याचे दुर्दैव होते। तरी त्याच्या एका फोनवर हातातली सगळी कामे सोडून मी आजही त्याच्याकडे वेळ मिळेल तेव्हा जात असतो। चांगला मित्र या दृष्टीने त्याला व अन्य एका मित्राला अनेक हितकारक गोष्टी सांगण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यानेच मला बावळट समजले। तरीही स्वतःकडे आजही कमीपणा घेऊन त्याच्याकडे जात राहतो। मनात एकच उद्देश असतो, तो म्हणजे मैत्रीत लाज, शरम, कमीपणा या गोष्टी बाजूला ठेवल्या तरच ती अतूट होऊ शकते। जीवनाची नौका आनंदाने पार करायची असेल तर इतर नात्यांपेक्षाही मैत्रीचे नाते घट्ट असावे लागते। बालपणात, तरुणपणात अनेक मित्र आपल्याला मिळतात। या मित्रांना फुलासारखे जपले तर भविष्यकाळात येणारे म्हातारपण नक्की सुखाचे असेल। शाळा, महाविद्यालय म्हणजे मित्रांचा बाजार। यातून अनेक विचारांचे मित्र आपल्याला मिळू शकतात। त्यातून कोणती गोष्ट आपण निवडून घ्यायची ते महत्वाचे आहे। जेव्हा आपण मित्रांच्या स्वयंपाकघरापर्यंत पोहोचतो तेव्हा खऱ्या अर्थाने स्नेहाला धार आलेली असते। स्वयंपाकघरापर्यंत आपण कोणीही व्यक्तीला येऊ देत नाही। जी आपल्या जवळची तिच्यावर आपण मनापासून प्रेम करतो अशाच व्यक्तींना स्वयंपाकघरात प्रवेश असतो। तिथपर्यंत पोहोचवणे हे आपले पहिले उद्दिष्ट असले पाहिजे। स्वयंपाकघरापर्यंत पोहोचवणे याचा अर्थ त्या मित्राच्या घरातील सर्व व्यक्तीच्या मनात आदराचे स्थान निर्माण करणे। यामुळे एखाद्या कार्यक्रमाला खूप व्यस्त असल्याने मित्र आपल्याला बोलविण्यात चुकला तर त्याच्या घरातील माणसं आपल्याला बोलावतील। पुढचे पाठ मागचे सपाट अशी अभ्यासाप्रमाणे मैत्री जोडू नये। एक एक धागा विणून जसे कापड बनते तसा प्रत्येक मित्र जोडताना तो आयुष्यभर टिकला पाहिजे याचे भान ठेवून जोडला पाहिजे। मैत्रीचे तेज वाढवायचे असेल तर दुःखाच्या काळात मित्राच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहिले पाहिजे। ज्या विश्वात समाजात आपण राहतो त्या समाजात राहून मैत्रीच्या प्रकाशात आपण उजळून निघालो तर येणारे भविष्य हे आपल्यासाठी प्रकाशमान असेल. मुलींच्या बाबतीत लग्न होण्याच्या आधी आई ही आई असते, पण त्या मुलीचे लग्न होताच तिची आई ही फक्त आई राहत नाही तर जीवाभावाची सखी मैत्री म्हणून जाते आणि दोघींमध्ये खऱ्या अर्थाने माधुर्य निर्माण होते. असे माधुर्य टिकविण्यासाठी अंतःकरणापासून मैत्री केली पाहिजे, तरच ते नाते कायम राहील. विल्यम पेन म्हणतात, खरी मैत्री मोकळ्या हृदयाने बोलते, योग्य सल्ला देते, केव्हाही मदत करण्यास तयार असते, शांतपणे सहन करते, धैर्याने मार्ग शोधते, धीटपणाने बाजू घेते आणि मित्रत्वाचे नाते कायम ठेवते. ज्या मैत्रीत जात धर्म आड येत नाही अशी मैत्री निस्वार्थ क्षणभंगूर नसते तर ती उच्च दर्जाची स्नेहशीतल असते. अशी स्नेहशीतल मैत्री निर्माण झाली तर सर्व समाज एकसंघ होऊन प्रकाशमान होऊन उजळून निघेल.